हॅलो, स्वप्नील सर बोलत आहेत ना? स्वप्नील सर, मी विशाल बोलत आहे परांजपे स्कीम्स कडून. सर, मागे तुम्ही इन्क्वायरी केली होती ट्रायडंट प्रोजेक्ट साठी वाकड म्हणून, आहे तुमची रिक्वायरमेंट? काय म्हटले सर? कोर्टयार्ड मॅरिट हॉटेल माहिती आहे का सर तुम्हाला? हिंजवडी मध्ये जाताना राईट हँड साइड ला एक हॉटेल आहे, कोर्टयार्ड मॅरिट ताज हॉटेल किंवा जिओन मॉल, त्याच्या बॅक साइडला, त्याच्या पेट्रोल पंप पासून एक रोड जातो बघा भूमकर चौकाकडे, त्या रोड वरती आपला प्रोजेक्ट आहे. कधीपर्यंत येण्याचं प्लॅनिंग आहे सर पुण्यामध्ये? ओके, आता कुठं पुण्याच्या बाहेर आहेत का तुम्ही? ओके, मग मी तुम्हाला कधी कॉल करू परत. ओके, ठीक.